दर्जेदार कृषी सेवेची लखलखती रजत परंपरा जपणारं एक विश्वासार्ह नाव विजय ॲग्रो सेंटर. शेतीसमोरची आव्हाने, लहरी व अवकाळी पाऊस, अवर्षण, अतिवर्षा अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्याला यशस्वी शेतीचे तंत्र व मंत्र देण्यासाठी विजय ॲग्रो 1985 पासून कटिबद्ध आहे. मातोश्री ग. भा. शांताबाई रामनाथ सोमाणी यांच्या आशीर्वादाने विजय कुमार व नरेंद्र कुमार सोमाणी यांनी विजय ॲग्रोच्या नेतृत्वाची धुरा घेतली व व्यवसायाला प्रगतीचे नवे परिणाम दिले. आधुनिकतेचा ध्यास, गुणवत्तेची आस, कर्तव्यनिष्ठा, उत्तम संघटन, संभाषण चातुर्य व जनसंपर्क या गुणांच्या बळावर विजय ॲग्रोची यशस्वी वाटचाल सुरू आहे. इंटरव्ह्यू मालक. जळगाव शहराच्या मध्यवर्ती जागेत भव्य व सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत शोरूम, मोठे गोडाऊन्स, वितरणाच्या मालवाहू गाड्या व अनुभवी कार्यतत्पर अधिकाऱ्यांची टीम असा विजय ॲग्रोचा मोठा विस्तार.